सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर गुरुराज पडसळगी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटणकर सर.
नमस्कार.
नमस्कार डॉक्टर गुरुराज.
नमस्कार
पाटणकर सर. आपण आतापर्यंत विविध मूत्रविकारांविषयी बोललेलो आहोत आणि त्यातल्या त्यात आपल्याला असं जाणवलेलं आहे की हे सगळे मोठ्यांचे मूत्रविकार आपण श्रोत्यांना सांगितलेले आहेत. तर असेच मूत्रविकार लहान बालकांमध्ये सुद्धा आढळतात का आणि त्याच्यासाठी काही स्पेशलाइज्ड डॉक्टर असतात का, त्याच्यासाठी सुद्धा काही वेगळी ट्रीटमेंट असते का?
तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात की लहान मुलांना मूत्रविकार असतात का. होय, आणि खरोखरच लहान मुलांचे मूत्रविकार जेव्हा निर्माण होतात तर त्यासाठी जो तज्ज्ञ असतो की तो तज्ज्ञ ह्या विषयामध्ये पारंगत असला पाहिजे. कारण लहान मुलांच्या मूत्रविकारांवरचे उपचार आणि ह्याच्यामध्ये बराचसा फरक असतो. त्यातले काही विकार असतात ज्याची आपण पुढे चर्चा करणार आहोत, हे ज्याला आपण जन्मजात वैगुण्य किंवा कंजेनॅटल म्हणजे जन्मापासून असतात. आणि यासाठीच आज माझे सहकारी गुरुराज पडसलगी की ज्यांनी स्वतः पेडियाट्रिक युरोलॉजी या विषयाचं ज्ञान आणि विशेष कौशल्य संपादन केलेलं आहे, आणि मला असं वाटतं की आज आपण जर चर्चा केली त्यांच्याबरोबर आपल्याला अधिक माहिती श्रोत्यांना या माध्यमातून देता येईल.
नक्कीच सर, आपण डॉक्टर गुरुराज सरांशी बोलणार आहोत. डॉक्टर गुरुराज, हम बात कर रहे हैं बच्चों के मूत्रविकार के बारे में, तो बेसिकली उनके मूत्रविकार किस तरह के होते हैं और उनमें ज्यादा ध्यान देने की जरूरत क्यों रहती है?
बिल्कुल बिल्कुल, मैं पहली बात ये बोलना चाहता हूँ, जैसे मूत्र विकार बड़ों में रहता है
जी,
वैसे ही कई सारे यूरोलॉजिकल प्रॉब्लम या फिर मूत्र विकार बच्चों में भी पाए जाते हैं.
अच्छा,
उनमें कई सारे मूत्र विकार ऐसा है जो सिर्फ बच्चों में पाए जाते हैं.
ओके.
अर्ली एज में, मतलब जो छोटे उम्र में दिखता है और उनका इलाज करना बहुत जरूरी है.
अच्छा
डॉक्टर गुरुराज, तर जसं तुम्ही आता सांगितलं की लहान मुलांमध्ये मूत्रविकार असतात जे प्रौढांमध्ये दिसतात,
yes.
आणि याशिवाय लहान मुलांचे मूत्र वेगळे असतात. हे जे वेगळे मूत्रविकार असतात ह्यांचा त्या मुलांच्या पुढील आयुष्यावरती काही विशेष परिणाम होतो का?
बिल्कुल सर, आपने सही बात बोला है सर. जो चीज, जो डिसीज बच्चों में पाए जाते
जी,
इनफैक्ट कई डिसीज या फिर कई मूत्रविकार जन्म से पहले ही उनका डायग्नोसिस होता है.
ओके.
और उनका फॉलोअप रखना बहुत जरूरी होता है जन्म.
अच्छा.
के बाद भी
जी.
और कई डिसीज जो कॉमन रहते हैं मानो इन्फेक्शन या फिर स्टोन्स, वो कभी भी हो सकता है.
ओके.
बट जो चीजें सिर्फ बच्चों में पाए जाते हैं, जैसे कि डिसीज बेड वेटिंग बोलो
जी,
या फिर हाइपोस्पेडियासिस बोलो, या फिर जो पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, ये सब डिसीज का माहिती मैं आगे जाके दूंगा सब
जी,
लोगों को
जी.
ये सारे चीज जो है ना डायरेक्ट किडनी पे या फिर शरीर पे उसका इम्पैक्ट तो दिखता ही है.
ओके.
उसके साथ साथ बच्चों में इनडायरेक्ट जो इम्पैक्ट बोलते
हैं,
मानो उनका शारीरिक ग्रोथ बढ़ना, उस पे उसका असर दिखता है.
Okay.
कई बच्चों का ग्रोथ इम्पैक्ट हो जाता है.
अच्छा.
कई बच्चों का न्यूट्रिशन कम हो जाता है रिपीटेड इन्फेक्शन की वजह से.
Okay.
कई बच्चों का स्कूलिंग, जो स्कूल जाने का शेड्यूल रहता है, वो बिगड़ सकता है.
ओ.
जो आगे जाके उनको एज ए लाइफ वो बदल सकता है, उनका
क्वालिटी ऑफ लाइफ जो है वो खराब
वो बदल खराब हो जाता है. यस यस.
या ठिकाणी एक गोष्ट मी नक्की नमूद करेन की जसं आता गुरुराज सरांनी सांगितलं की ह्या लहान मुलांच्या मूत्रविकारांचा परिणाम अनेक ठिकाणी होतो, पण सर्वात गंभीर बाब म्हणजे वेळेवरती उपचार न केल्यास काही वेळा दोन्ही किडनी किंवा मूत्रपिंड निकामी होऊन तो आजार म्हणजे जीवाला घातक ठरू शकतो.
म्हणजे
जर वेळीच जर ह्याच्यावर उपचार आणि निदान झालं तर पुढे होणारा अनर्थ टाळता येऊ शकतो.
नक्कीच. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी किंवा इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न तुम्हालाही असल्यास संपर्क करू शकता 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा सुद्धा उपलब्ध आहेत. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
नमस्कार.